श्लोक 23 रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसं वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखिरिणामहम्। 11 रुद्रांमध्ये शंकर मी आहे, यक्षराक्षसांमध्ये कुबेर मी आहे, अष्टवसूमध्ये अग्नि मी आहे आणि पर्वतांमध्ये मेरू मी आहे। अशेषाही रुद्रा माझारी शंकर जो मदनारी तो मी येथ न धरी भ्रांती काही। सगळ्या रुद्रांमध्ये कामाचा शत्रू जो शंकर ती माझी विभूती आहे याविषयी काही शंका ठेवू नकोस। यक्ष रक्षो गणा आतो शंभूचा सखा जो धनवंतु तो कुबेरू मी हे अनंतु म्हणता जाहला। यक्ष राक्षसांच्या समुदायामध्ये शंकराचा परममित्र असलेला जो कुबेर ते माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाला। मग आठाही वसु माझारी पावकू तो मी अवधारी शिखारी थिली या सर्वोपरी मेरू तो मी। मग आठ वसूंमध्ये जो अग्नी ते माझी विभूती आहे असे समज। मोठाली शिखरे असलेल्या पर्वतात सर्वांपेक्षा उंच असणारा जो मेरू पर्वत ती माझी विभूती आहे। श्लोक 24 पुरोधसामच मुख्यम वाम विद्धी पार्थ बृहस्पतिम सेनानी नामहं स्कंद सरसामस्मी सागरः। हे पार्था, पुरोहितांमध्ये मुख्य जो बृहस्पती तो मी आहे असे जाण। सेननायकामध्ये कार्तिकेय मी आहे, जलाशयामध्ये सागर मी आहे। जो स्वर्ग सिंहासनासा वावो सर्वज्ञते आदीचा ठावो तो पुरोहिता माझी रावो बृहस्पती मी। जो स्वर्गाच्या राज्याला सहाय्य आहे आणि जो सर्वज्ञतेमध्ये अग्रगण्य आहे असा जो कुलोपाध्यायांमध्ये श्रेष्ठ असलेला बृहस्पती ती माझी विभूती आहे। त्रिभुवनींची या सेनापती आतस्कंदू तो मी महामती जो हरवीर ये अग्निसंगती कृतिका आतुजा हला। हे बुद्धिमान अर्जुना, शंकराच्या वीर्यापासून अग्निच्या संगतीने कृतिकांच्या ठिकाणी उत्पन्न झालेला जो कार्तिक स्वामी तो त्रिभुवनातील सेनापती मध्ये माझी विभूती आहे। सकळी का सरोवरासी माझारी समुद्र तो मी जळराशी महर्षी आतु तपोराशी भृगु तो मी। सर्व जलाशयामध्ये पाण्याचा मोठा साठा जो समुद्र ती माझी विभूती आहे आणि महर्षींमध्ये तपाचा राशी जो भृगु ती माझी विभूती आहे। श्लोक 25 महर्षीणां भृगुरहं गिराम अस्म्येकम अक्षरम यज्ञानां जप यज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः। महर्षींमध्ये भृगु मी आहे, चतुर्विध वाणीमध्ये एकाक्षर ओम मी आहे, यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे, स्थावर पदार्थामध्ये हिमालय मी आहे। अशेषा ही वाचा आतू नडनाच सत्याचा ते अक्षर एकमी वैकुंठीचा वेल्हाळू म्हणे। सर्व बोलण्यामध्ये जे अक्षरात सत्याचा उत्कर्ष असतो ते एक अक्षर ओम मी आहे असे वैकुंठप्रिय श्रीकृष्ण म्हणाले। समस्त ही यज्ञांच्या पैकी जप यज्ञ तो मी ये लोकी जो कर्मत्यागे प्रणवादिकी निफजविजे। या मृत्यू लोकामध्ये कर्माच्या त्यागात ओंकाराधिकारांच्या योगाने ज्यास उत्पन्न करतात तो जपरूप यज्ञ सर्व यज्ञांमध्ये माझी विभूती आहे। नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे। नाम जप यज्ञ हा श्रेष्ठ आहे, या स्नानादी कर्मे बांधू शकत नाही, म्हणजे स्नानादी कर्मा वाचून नाम घेतलं तरी चालतं। नामाने धर्म व अधर्म पवित्र होतात आणि वेदाच्या अर्थाने नाम हे परब्रह्म आहे। स्थावरा गिरीवरा आतू पुण्य पुंज जो हिमवंतु तो मी म्हणे कांतू लक्ष्मीचा। अचल असलेल्या मोठ्या पर्वतामध्ये पुण्याचा केवळ राशी जो हिमालय ती माझी विभूती आहे असे लक्ष्मीपती म्हणाले। श्लोक 26 अश्वत्थ सर्व वृक्षाणां देवर्षीणां च नारद गंधर्वाणाम चित्ररथ सिद्धानाम कपिलो मुनी. सर्व वृक्षामध्ये पिंपळ वृक्ष, देवर्षीमध्ये नारद, गंधर्वामध्ये चित्ररथ, सिद्धामध्ये कपिल महामुनी मी आहे. कल्पद्रुमह न पारिजातो गुणे चंदनु ही वाड विख्यातो तरी यया वृक्ष जाता आतो अश्वत्थू तो मी. कल्पवृक्ष, पारिजातक वृक्ष आणि गुणांनी अतिशय प्रसिद्ध असलेल्या चंदन हे जरी श्रेष्ठ वृक्ष आहेत तरी या सर्व वृक्षांमध्ये जो पिंपळ ती माझी विभूती आहे. देव ऋषी आतू पांडवा नारदू तो मी जाणावा चित्ररथू मी गंधर्वा सकळी काम माझे. अर्जुना, देवर्षींमध्ये जो नारद ते माझी विभूती आहे असे समज आणि सर्व गंधर्वांमध्ये चित्ररथ नावाचा गंधर्व माझी विभूती आहे. यया शेषा ही सिद्ध माझी कपिलाचार्यू मी प्रबुद्ध तुरुंग जाता प्रसिद्ध आत उच्च श्रव मी. हे बुद्धिमान अर्जुना, या संपूर्ण सिद्धांमध्ये कपिलाचार्य ही माझी विभूती आहे. प्रसिद्ध असलेल्या सर्व घोड्यामध्ये 14 रत्नातील एक जो उच्चश्रव नावाचा घोडा ती माझी विभूती आहे. श्लोक 27. उच्चश्रव समश्वानां विद्धि माम अमृतोद्भवम ऐरावतम गजेंद्राणां नराणां च नराधिपम. अश्वामध्ये उच्चश्रव मी आहे असे जाण. गजेंद्रामध्ये अमृताप्रीत्यर्थ केलेल्या मंथनापासून उत्पन्न झालेला ऐरावत आणि नरांच्या मध्ये राजा मी आहे. राजभूषण गजा आतू अर्जुना मी गा ऐरावतू पयोराशी सुरमथी तू अमृतांशु तो मी. अर्जुना, राज्याचे भूषण असलेल्या हत्तींमध्ये जो ऐरावत ती माझी विभूती आहे. देवानी मंथन केलेल्या क्षीर समुद्रातून तो अमृता बरोबर निघाला. यया नरा माझी राजा तो विभूती विशेष माझा जयाते सकळ लोक प्रजा होऊन सेविती. ज्याला सर्व लोक आपण प्रजा म्हणून कारभार देतात असा जो या सर्व मनुष्यामध्ये राजा आहे तो माझी महत्वाची विभूती आहे. श्लोक 28. आयुधानाम अहं वज्रम धेनूनामस्मि कामधु प्रजनश्चास्मि कंदर्प सर्पाणामस्मि वासुकी. आयुधामध्ये वज्र मी आहे, धेनूमध्ये कामधेनू मी आहे, प्रजोत्पत्तीला कारण जो काम तो मी आहे, सर्पामध्ये वासुकी मी आहे. पै आघवे या हातीयेरा आत वज्रते मी धनुर्धरा जे शतमखो तीर्ण करा आरूढोनी असे. अर्जुना, सर्व हत्यारांमध्ये जे 100 यज्ञ पार पडलेल्या इंद्राच्या हातात असते ते वज्र ही माझी विभूती आहे. धेनू मध्ये काम धेनू ते मी म्हणे विश्वक्सेनू जन्मभितया आत मदनू तो मी जाणे. सर्व गायी मध्ये स्वर्गातील कामधेनू ही माझी विभूती आहे असे श्री कृष्ण म्हणाला. जन्म देवणाऱ्या मध्ये काम तो मी आहे असे समज. सर्पकुळा आतू अधिष्ठाता वासुकी गामी कुंती सुता नागा माझी समस्ता अनंतू तो मी. सापांच्या कुळामध्ये मुख्य असलेला जो वासुकी नावाचा साप तो अर्जुना माझी विभूती आहे. सर्व नागांमध्ये अनंत नावाचा नाग ती माझी विभूती आहे. श्लोक 29. अनंतश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमाश्चास्मि यमसंयमतामहं. नागामध्ये अनंत नामक नाग मी आहे. जलवासी प्राण्यांमध्ये वरुण मी आहे. पितरांमध्ये अर्यमा मी आहे आणि नियमन करणाऱ्यांमध्ये यम मी आहे. अगा यादसा आतू जो पश्चिम प्रमदेचा कांतू तो वरुण मी हे अनंतू सांगत असे. अगा अर्जुना, जलचरांमध्ये पश्चिम दिशारूप तरुण स्त्रीचा स्वामी जो वरुण तो मी आहे असे अनंत सांगतात. आणि पितृगणा समस्ता माझी अर्यमा जो पितृ देवता तो मी हे तत्वता बोलत आहे. आणि सर्व पितरांच्या समुदायामध्ये अर्यमा नावाची पितृदेवता आहे ती माझी विभूती आहे हे मी खरे खरे सांगत आहे. जगाची शुभाशुभे लिहिती प्राणी यांच्या मानसांचा झाडा घेती मग केली अनुरूप होती भोग नियम जे। जगाची शुभाशुभे म्हणजे पुण्यपापे जे लिहितात, प्राण्यांच्या मनाचा जे झाडा घेतात, मग जशी कर्मे केली असतील त्याला अनुरूप जे भोगाचे नियमित होतात म्हणजे कर्मानुरूप सुख दुःखाचा जे भोग देतात। तया नियमितया माझी यमू जो कर्म साक्षी धर्मू तो मी म्हणे रामू रमापती। त्या निग्रहानुग्रह करणाऱ्या मध्ये जो यम सर्व कर्मांचा साक्षी जो यमधर्म तो मी आहे असे लक्ष्मीपती आत्माराम म्हणाले। श्लोक 30 प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनते यश्च पक्षिणां। दैत्यांपैकी प्रल्हाद मी आहे, हरण करणाऱ्यामध्ये काल मी आहे, पशुमध्ये सिंह मी आहे, पक्ष्यामध्ये गरुड मी आहे। अगा दैत्यांची आकुळी प्रल्हादू तो मी न्याहाळी म्हणून दैत्य भावादी मेळी लिंपेची ना। अरे राक्षसांच्या कुळामध्ये जो प्रल्हाद आहे ती माझी विभूती होय असे समज, आणि म्हणूनच तो आसुरी स्वभावादिकांच्या संसर्गाने लिप्त झाला नाही। पैकळतया माझी महाकाळू तो मी म्हणे गोपाळू श्वापदा आतू शार्दुळू तो मी जाण। ग्रासणाऱ्यामध्ये महाकाळ ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाले, आणि हिंसर पशुमध्ये जो सिंह ती माझी विभूती आहे असे समज। पक्षी जाती माझारी गरुड तो मी अवधारी या लागी जो पाठीवरी वाहू शके माते। अर्जुना ऐक, सर्व पक्षामध्ये गरुड ही माझी विभूती आहे आणि म्हणूनच तो आपल्या पाठीवर मला धारण करू शकतो। श्लोक 31 पवन पवतामस्मी राम शस्त्रभृतामहम झषाणाम मकरश्चास्मी स्रोतसामस्मी जान्हवी। वेगवान वस्तू मध्ये वायू मी आहे, शस्त्रधाऱ्यामध्ये राम मी आहे, मत्स्यामध्ये मकर मी आहे आणि नद्यामध्ये भागीरथी नदी मी आहे। पृथ्वीची या पैसारा माझी घडी न लगता धनुर्धरा एकेची उड्डाणे साताही सागरा प्रदक्षिणा करी जो। पृथ्वीच्या विस्तारामध्ये एक क्षण देखील न लगता अर्जुना एका उडीसरशी सातही समुद्रांना प्रदक्षिणा जो करतो। तया वहिली या गतिमंता आत पवनू तो मी पांडुसुता शस्त्रधरा समस्ता माझी श्रीराम तो मी। असे जे आहेत त्या अत्यंत वेग असलेल्या गतिवानामध्ये जो वारा आहे अर्जुना तो माझी विभूती आहे, सर्व शस्त्र धरणाऱ्यांमध्ये जो श्रीराम तो माझी विभूती आहे। जेणे साकडली या धर्माचे न कैवारे आपण या धनुष्य करुनी दुसरे विजय लक्ष्मी एक मोहरे केले त्रेती। ज्या रामचंद्राने संकटात पडलेल्या धर्माच्या कैवाराने आपल्यास काय ते दुसरे धनुष्यच एक सहाय्यकारी करून त्रेतायुगात विजयरूप लक्ष्मीस आपल्या एकाकडेच वळवले। पाठी उभे ठाकुनी सुवेळी प्रताप लंकेश्वरांची सिसाळी गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिधली भूता। नंतर ज्या श्री रामचंद्राने सुवेळ पर्वताच्या माथ्यावर उभे राहून प्रतापवान असा जो लंकेचा राजा रावण त्याची मस्तके आकाशात उदो उदो म्हणणारी जी पिशाचे त्यांच्या हातात बळी म्हणून दिली। जेणे देवांचा मानू गिवसला धर्मासी जीर्णोद्धारू केला सूर्यवंशी उदयला सूर्य जो का। ज्या रामचंद्राने देवांचा गेलेला मान शोधून काढला व धर्माचा जीर्णोद्धार केला सूर्यवंशात जो प्रति सूर्यच उदयास आला। तो हतिये रूप राजितया आतो रामचंद्र मी जननी कांतु मकर मी पुच्छवंतु जलचराम माझी। असा जो जानकीनाथ श्रीरामचंद्र तो शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये माझी विभूती आहे, जलचरामध्ये शेपूट असलेला मकर ही माझी विभूती आहे। पैसा मस्ता ही वोघा मध्ये जे भागीरथे आणिता गंगा जन्नूने गिळली मग जंघा फाडून दिधली। सर्व ही जलप्रवाहामध्ये जी गंगा भगीरथ आणीत असता मध्ये जन्हू नावाच्या ऋषीने गिळली व नंतर भगीरथाच्याच प्रार्थनेवरून आपली मांडी फाडून परत त्याची त्यास मोकळी करून दिली. ती ते त्रिभुवनैक सरिता जान्हवी मी पांडू सुता जलप्रवाह समस्ता माझारी जाणे. ती तिन्ही लोकात एक असलेली जान्हवी नावाची जी नदी ती सर्व जलप्रवाहामध्ये अर्जुना माझी विभूती आहे असे समज. ऐसे निवेगळाला सृष्टी पैकी विभूती नाम सुता एकेकी सगळे न जन्म सहस्रे अवलोकी अर्ध्या नव्हती. अशा प्रकाराने जगातील वेगवेगळ्या विभूतींची एक एक नावे घेऊ लागली असता पूर्ण आयुष्य असलेल्या हजारो जन्मांमध्ये त्या अर्ध्या देखील सांगून व्हायच्या नाहीत हे पक्के समज. श्लोक 32 सर्गानामादिरंतश्च मध्यम चैवाहम अर्जुन अध्यात्म विद्या विद्यानाम वादः प्रवदतामहम. हे अर्जुना सर्व सृष्ट वस्तूंचा आदि अंत तसाच मध्य मी आहे. विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे आणि वादविवाद करणाऱ्यांचा वाद मी आहे. जैसी अवघीची नक्षत्रे वेचावी ऐसी चाड उपजैल जैजीवी तै गगनाची बांधावी लोथजेवी. ज्याप्रमाणे आकाशातील एकूण एक नक्षत्रे टिपून घ्यावीत अशी ज्या वेळेला अंतःकरणात इच्छा उत्पन्न होईल त्या वेळेला आकाशाचे ज्याप्रमाणे गाठोडे बांधणे बरे. का पृथ्वी परमाणूचा उगाणा घ्यावा तरी भूगोलूची काखे सुवावा तैसा विस्तारू माझा पहावा तरी जाणावे माते. किंवा पृथ्वीच्या परमाणूंची मोजदाद करावी अशी जर इच्छा असेल तर ही सर्व पृथ्वीच बगलेत घालावी. त्याप्रमाणे माझी व्याप्ती जर पाहायची असेल तर माझेच ज्ञान करून घ्यावे. जैसे शाखांसी फुल फळ एकी हेळा वेटाळू म्हणजे सकळ तरी उपडून या मूळ जेवी हाती घेपे. फांद्यांसकट फुले व फळे ही सर्व एका वेळेतच हस्तगत करावी असे जर मनात असेल तर जसे त्या झाडाचे एक मूळच उपटून हातात घेतले पाहिजे. तेवी माझे विभूती विशेष जरी जाणो पाहिजे ती अशेष तरी स्वरूप एक निर्दोष जाणीजे माझे. त्याप्रमाणे माझ्या मुख्य मुख्य विभूती जर सर्वच जाणण्याची इच्छा असेल तर दोषरहित एक माझे स्वरूपच जाणावे. ए रवी वेगळाली या विभूती काही एक परिससी किती म्हणून एकी हेळ महामती सर्व मी जाण. एरवी वेगवेगळ्या विभूती तू किती ऐकणार म्हणून बुद्धिमान अर्जुना एकदाच समज की हे सर्व मी आहे. मी आघवीची सृष्टी आदि मध्यांती किरीटी ओतप्रोत पटी तंतु जेवी. ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये आडवे उभे एक सूतच भरलेले असते त्याप्रमाणे या सर्व जगाच्या प्रारंभी मध्ये आणि शेवटी अर्जुना मीच सर्व भरलेला आहे. ऐसिया व्यापका माते जै जाणावे तै विभूती भेदे काय करावे परी हे तुझी योग्यता नव्हे म्हणून असो. अशा सर्व व्यापक असलेल्या मला जाणले असता मला वेगवेगळ्या विभूती सांगून काय करायचे आहेत परंतु एवढी तुझी योग्यता नाही म्हणून हे असू दे. काजे तुवा पुसिली या विभूती म्हणून ती ऐक सुभद्रापती तरी आता विद्या माझी प्रस्तुती अध्यात्म विद्या ते मी. किंवा ज्या अर्थी तू विभूती विचारल्यास त्या अर्थी अर्जुना मी सांगतो त्या तू ऐक. तर आता प्रस्तुत सर्व विद्यांमध्ये जी अध्यात्म विद्या आहे ती माझी विभूती आहे. अगा बोलतयांची आठाई वादू तो मी पाही जो सकल शास्त्र संमते कही सरेची ना. अरे बाबा सर्व शास्त्रांच्या एकमताने म्हणजे एकमत होऊन कधीच न संपणारा असा जो वक्त्याच्या ठिकाणी असणारा वादविवाद तो मी आहे असे समज. जो निर्वचू जाता वाढे ऐकिल या उत्प्रेक्षे सळू चढे जयावरी बोलत यांची गोडे बोलणी होती. वादातील विषयाचा निश्चय करू लागले असता जो वाद वाढतो व जो ऐकला असता तर्कास जोर येतो आणि ज्या तर्कावर बोलणाऱ्यांची गोड भाषणे होतात. ऐसा प्रतिपादना माझी वादू, तो मी म्हणे गोविंदू, अक्षरा आतू विषदू, अकारू तो मी. याप्रमाणे प्रतिपादनामध्ये जी वाटाघाट चालते ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाले. सर्व अक्षरांमध्ये स्पष्ट असे अ अक्षर ही माझी विभूती आहे. श्लोक 33. अक्षराणाम अकारोस्मी द्वंद्व सामासे कस्यच, अहमेवाक्षय कालो धाता अहम विश्वतो मुखः. अक्षरामध्ये अकार मी आहे, समास समूहामध्ये द्वंद्व समास मी आहे, क्षयरहित काल मी आहे, सर्व जगाला उत्पन्न करणारा विश्वमुखी पुरुष मी आहे. पैगा समासा माझारी द्वंद्व तो मी अवधारी, मशका लागोनी ब्रह्मावेरी ग्रासितो मी. अर्जुना, तत्पुरुष वगैरे सर्व समासांमध्ये द्वंद्व नावाचा समास ती माझी विभूती आहे. चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत ग्रास करणारा जो काल तो मी आहे. मेरू मंदरादिकी सर्वी सहित पृथ्वी ते विरवी, जो एकार नवा ते ही जिरवी जेथी जाते थे. मेरू मंदर इत्यादी सर्व पर्वतांसहित पृथ्वीला जो विरवतो व जडरूप झालेल्या जगालाही जेचे तेथेच आटून टाकतो. जो प्रलय तेजा देत मिठी, सगळी या पवनाते गिळी किरीटी, आकाश जयाची या पोटी सामावले. जो प्रलय कालच्या तेजाला ग्रासून अर्जुना संपूर्ण वाऱ्याला गिळून टाकतो आणि हे राहिलेले आकाश देखील ज्याच्या पोटात मावते. ऐसा अपार जो काळू, तो मी म्हणे लक्ष्मी लिळू, मग पुढती सृष्टीचा मेळू सृजिता तो मी. याप्रमाणे अमर्याद जो काळ तो माझी विभूती आहे असे लक्ष्मीशी लीला करणारा श्रीकृष्ण म्हणाला. मग त्यानंतर पुन्हा सृष्टीचा जमाव उत्पन्न करणारा जो ब्रह्मदेव ती पण माझी विभूती आहे. श्लोक 34. मृत्युः सर्व हरश्चाहं मुद्भवश्च भविष्यतम, कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिक्षमा. सर्वांचा संहार करणारा मृत्यू मी आहे, पुन्हा कल्पांतरी उत्पत्ती पावणाऱ्या प्राण्यांना उत्पन्न करणारा उद्भव मी आहे. स्त्रीलिंग वाचक वस्तूंमध्ये कीर्ती संपत्ती वाणी स्मृती बुद्धी धृती आणि क्षमा या सात मी आहे. आणि सृजलिया भूता ते मीची धरी, सकळा जीवन ही मीची अवधारी, शेखी सर्वते या संहारी तेव्हा मृत्यू ही मीची. आणि उत्पन्न झालेल्या भूतांना धारण करणारा मीच आहे. आई, या सर्व जीवांना जीवन मीच आहे आणि शेवटी ज्या वेळेला या सर्वांचा नाश करतो त्यावेळेला मृत्यू देखील मीच आहे. आता स्त्रीगणांच्या पैकी माझी या विभूती सात आणि की, तिया ऐक कवती की सांगी जातील. आता आणखी माझ्या सात विभूती स्त्री वर्गापैकी आहेत, त्याही सहज सांगितल्या जातील, तू ऐक. तरी नीच नवी जे कीर्ती, अर्जुना ते माझी मूर्ती, आणि औदार्येसी जे संपत्ती तेही मीच जाणे. तरी नेहमी भरभराटीत असलेली जी कीर्ती अर्जुना ती माझी विभूती आहे, आणि उदारपणाच्या जोडीने असणारी जी संपत्ती ती देखील माझी विभूती आहे असे समज. आणि ते गामी वाचा जे सुखासनी न्यायाच्या, आरूढोनी विवेकाचा मार्गी चाले. आणि जी वाचा न्यायाच्या सुखासनावर बसून विवेकाच्या वाटेने चालते ती वाचा मी आहे. देखिले नि पदार्थे जे आठवूनी देमाते, स्मृती ही पै येथे त्रिशुद्धी मी. कोणताही पदार्थ पाहिल्याबरोबर जी माझी आठवण करून देते अशी जी स्मृती ती निश्चय करून येथे मी आहे. पैस्वहित अनुजायिनी मेधाते गामी ये जनी, धृती मी त्रिभुवनी क्षमाते मी. स्वहिताला अनुकूल अशी जी बुद्धी ती या लोकांमध्ये मी आहे, व त्रैलोक्यात धैर्य व क्षमा मी आहे. एवम नारी माझारी या सातही शक्ती मीची अवधारी, ऐसे संसार गज केसरी म्हणता जाहला. याप्रमाणे स्त्री वर्गामध्ये या सातही शक्ती मीच आहे असे समज, असे संसारूपी हत्तीला मारणारा श्रीकृष्ण रूपी सिंह म्हणाला. श्लोक 35. बृहत साम तथा साम नाम गायत्री छंद सामहम मासा नाम मार्ग शीर्षोहम ऋतू नाम कुसुमाकर. 8014 सामांमध्ये सामवेदांतर्गत ईश्वर स्तोत्रांमधील बृहत साम मी आहे. उष्णिक अनुष्टुप इत्यादी छंदांमध्ये गायत्री छंद मी आहे आणि मासांमध्ये मार्गशीर्षमास मी आहे. ऋतूमध्ये वसंत ऋतू मी आहे. वेद राशीची आसामा आत बृहत साम जे प्रियोत्तमा ते मी म्हणे रमा प्राणेश्वरू. अत्यंत आवडते अर्जुना, वेदांमध्ये असलेल्या रतनतरादी सामांमध्ये बृहत साम ही माझी विभूती आहे असे लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण म्हणाले. गायत्री छंद जे म्हणिजे ते सकळा छंद माझी माझे स्वरूप हे जाणीजे विभ्रांतू तुवा. ज्यास गायत्री छंद असे म्हणतात तो सर्व छंदामध्ये माझे स्वरूप आहे असे तू निसंशय समज. मासा आत मार्ग शिरू तो मी म्हणे शारंधरू ऋतू माझी कुसुमा करू वसंतू तो मी. सर्व महिन्यामध्ये मार्गशीर्ष नावाचा महिना तो मी आहे असे शारंगधर श्रीकृष्ण म्हणाले. सहा ऋतूमध्ये पुष्पांची खाण जो वसंत ऋतू तो मी आहे. श्लोक 36. द्यूतम छलयतामस्मी तेजस तेजस्वी नामहम जयोस्मी व्यवसायोस्मी सत्वम सत्वपतामहम. छलन करणाऱ्या वस्तूंमध्ये द्यूत मी आहे, तेजस्वी पदार्थांमधील तेज मी आहे, जय मी आहे, उद्यम मी आहे, सात्विक वस्तूंमध्ये सत्व मी आहे. छळितया विंदाना माझी जूते मी विचक्षण म्हणून चौहट चोरी परी कवना निवारू नये. हे चतुर अर्जुना, छलकारक कारस्थानांमध्ये जुगार ती माझी विभूती आहे म्हणून उघड उघड चव्हाट्यावर जरी चोरी होते तरी कोणास निवारण करता येत नाही. अगा अशेषाही तेजसा आत तेजते मी भरवसा विजयो मी कार्योद्देशा सकळा माझी. अर्जुना, एकूण एक तेजस्वी पदार्थामध्ये असणारे जे तेज ते मी आहे अशी खात्री असू दे. मी सर्व व्यवहारातील हेतूंमध्ये विजय आहे म्हणजे हातात घेतलेल्या कामात येणारे यश ही माझी विभूती आहे. जैसे चौखाळत दिसे न्याय तो व्यवसायात व्यवसाय माझे जी स्वरूप हेराय सुरांचा म्हणे. सर्व उद्योगात ज्या उद्योगाने शुद्ध न्याय दिसतो म्हणजे जो उद्योग नीतीला सोडून नाही तो माझेच स्वरूप आहे असे सर्व देवांचे राजे भगवान म्हणाले. सत्वाथिली आतू सत्व मी म्हणे अनंतू यादवा माझी श्रीमंतू तोची तो मी. सत्वगुण संपन्नामध्ये जे सत्व ते मी आहे असे अनंत म्हणाला आणि यदुकुळातील पुरुषामध्ये ऐश्वर्यवान जो कृष्ण तोच तो मी आहे. श्लोक 37. वृष्णी नाम वासुदेवोस्मी पांडवानाम धनंजय मुनीनाम अप्यहं व्यास कवी नामुषना कवी. यादवामध्ये श्रीकृष्ण मी आहे, पांडवामध्ये धनंजय मी आहे, मुनीमध्ये व्यासमुनी मी आहे आणि कवीमध्ये शुक्र मी आहे. जो देवकी वसुदेव वास्तव जाहला कुमारी साठी गोकुळी गेला तो मी प्राणासकट पियाला पूतने ते. जो देवकी वसुदेवापासून जन्मास आलेला व जो योगमाया नावाच्या यशोदेच्या मुलीचे बदली गोकुळात गेलेला त्या मी कृष्णाने पूतना राक्षसीचे तिच्या प्राणांसह शोषण केले. नुघडता बालपणाची फुली जेणे मिया अदानवी सृष्टी केली करीगिरी धरुनी उमाणिली महेंद्र महिमा. बालपणाची दशा संपली नाही तोच ज्या मी दैत्यरहित सृष्टी केली आणि करांगुलीवर गोवर्धन पर्वत धारण करून इंद्राचा थोरपणा मोजून टाकला म्हणजे इंद्राचा गर्भहरण केला. कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जेणे मिया जळत गोकुळ राखिले वासुरवांसाठी लाविले विरंची सपिसे. यमुनेच्या हृदयात काट्याप्रमाणे सरणारा जो कालियानाग त्याचा नाश केला ज्या मी दावाग्नीपासून जळत असलेले गोकुळ त्याचे रक्षण केले व ब्रह्मदेवाने गायी वासरे व गोपाळ यांचे हरण केले असताना त्यांच्यासारखे दुसरे गोपाळ आणि गायी वासरे वगैरे आपण बनून ब्रह्मदेवाला वेढ लावले. प्रथम दशेची ये पहाटे माझी कंसा ऐशी अचाटे महाधेंडी अवचटे लीळाची नासिली. बाल्यावस्थेच्या सुरुवातीमध्येच कंसासारखी अचाट मोठली धेंडे अकस्मात सहज नाहीशी केली. हे काय किती एक सांगावे तू आही देखिले ऐकिले असे आघवे तरी यादव माझी जाणावे हेची स्वरूप माझे. हे एक एक वेगळे किती सांगणार, हे सर्व तू देखील पाहिलेले व ऐकलेले आहेस तर यादवामध्ये हेच कृष्ण माझे स्वरूप आहे असे समज. आणि सोमवंशी तुम्हा पांडव माझी अर्जुन तो मी जाणावा म्हणून एकमेकांची या प्रेम भावा बिघडू न पडे. आणि सोमवंशामधील तुम्हा पांडवांमध्ये जो तू अर्जुन तो मी आहे असे समज म्हणून तुमच्या आमच्या परस्परामधील स्नेह संबंधामध्ये बिघाड येत नाही. संन्यासी तुवा होऊन जनी चोरून नेली माझी भगिनी तरी विकल्पून उपजे मनी मी तू दोन्ही स्वरूप एक. या लोकांमध्ये तू संन्यासी होऊन माझी बहीण चोरून नेलीस तरी माझ्या मनात काही विकल्प उत्पन्न झाला नाही कारण मी व तू दोघेही एकरूपच आहोत. मुनी आत व्यास देवो तो मी म्हणे यादव रावो कविश्वरा माझी धैर्या रावो उषणाचार्य मी. सर्व मुनी मध्ये जे व्यासदेव ते माझी विभूती आहे असे यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले व मोठा मोठ्या पारदर्शी लोकांमध्ये धैर्यवान शुक्राचार्य माझी विभूती आहे. श्लोक 38. दंडोदमयतामस्मी नीती रश्मीजी गीशताम मौनम चैवास्मी गुह्यानाम ज्ञानम ज्ञानवतामहम. दमन करणाऱ्यांच्या म्हणजे दमनाला साधनीभूत असणारा दंड मी आहे. जयाची इच्छा करणाऱ्यांचे नीतीशास्त्र मी आहे. सर्व गुह्य वस्तू मध्ये मौन मी आहे आणि ज्ञानी माणसांचे ज्ञान मी आहे. अगाधमित या माझारी अनिवार दंडू तो मी अवधारी जो मुंगे लागोनी ब्रह्मावेरी नियमित पावे. अर्जुना नियम करणाऱ्यामध्ये जे मुंगी पासून ब्रह्मदेवांपर्यंत सर्वांचे सारखे नियमन करते ते अनिवार्य शासन ही माझी विभूती आहे असे समज. पैसारा सार निर्धारितया धर्मज्ञानाचा पक्षू धरितया सकळ शास्त्रा माझी यया नीतीशास्त्र ते मी. सारासार विचार करणाऱ्या व धर्माच्या ज्ञानाचा पक्ष धरणाऱ्या अशा सगळ्या शास्त्रांमध्ये नीतीशास्त्र ते मी आहे. आघवियाची गुढा आतू मौन ते मी सुहाडा म्हणून न बोलत या पुढा स्रष्टा हि नेण होय. हे राजा सर्व गुह्यांमध्ये मौन ते मी आहे म्हणून न बोलणाऱ्या पुढे ब्रह्मदेव सुद्धा अज्ञानी होतो. अगा ज्ञानी यांच्या ठाई ज्ञान ते मी पाही आता असो हे यया काही पार न देखो. अर्जुना ज्ञानवान पुरुषांच्या ठिकाणी असणारे जे ज्ञान ते माझी विभूती आहे असे समज. आता हे राहू दे या विभूतींचा काही अंतच दिसत नाही. श्लोक 39. यच्चापि सर्व भूतानां बीजं तदहम अर्जुन न तदस्ति विनायत्स्यान् मया भूतं चराचरम. हे अर्जुना सर्व भूतांचे बीज ते मी आहे. स्थावर व जंगम अशी कोणतीही वस्तू नाही की जी माझ्या वाचून अस्तित्वात असू शकेल. पैपर्जन्याची या धारा वरी लेख करवेल धनुर्धरा का पृथ्वीची या तृणांकुरा होईल ठी. अर्जुना पावसाच्या धारांची गणना करता येईल का अथवा पृथ्वीवर उगवणाऱ्या गवताचे अंकुर किती आहेत याचा निश्चय करता येईल का. पै महोदधीची या तरंगा व्यवस्था धरू नये जेवी गा तेवी माझी या विशेष लिंगा नाही मिती. अर्जुना महासागराच्या लाटांची गणती ज्याप्रमाणे ठेवता येत नाही त्याप्रमाणे माझ्या विशेष विभूतीना मोजमाप नाही. ऐशिया ही सात पाच प्रधान विभूती सांगितली या तुझ अर्जुना तो हा उद्देशू जोगा मना आहाच गमला। माझ्या मुख्य मुख्य विभूतींना पार नाही असे जरी आहे तरी तुझ्या विचारण्यावरून आम्ही तुला 7-5 म्हणजे 75 आमच्या मुख्य विभूती सांगितल्या, पण हे आमचे जे थोडक्यात विभूती सांगणे ते अर्जुना आमच्या मनाला व्यर्थ वाटले। श्लोक 40 नांतो अस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर विस्तरो मया। हे शत्रुतापना, माझ्या दिव्य विभूतींचा अंत नाही, विभूतींचा विस्तार तर मी केवळ संक्षेपार्थ सांगितला आहे। येरा विभूती विस्तारासी काही एथ सर्वथा लेख नाही म्हणून परिससी तू काही आम्ही सांगो किती। बाकीच्या आमच्या विभूती विस्ताराला येथे मुळीच काही मर्यादा नाही म्हणून आम्ही सांगणार किती व तू ऐकणार काय। या लागी एकी हेळा तुझ दाऊ आता वर्मनिज सर्व भूतांकुरे बीज विरुडत असे ते मी। या करता आम्ही आपले वर्म आता तुला एकदम सांगतो, ते असे की सर्व प्राणीरूप अंकुराने वाढणारे जे बीज ते मी आहे। म्हणनी साने थोर न म्हणावे उचनीच भाव सांडावे एक मीची ऐसे मानावे वस्तू जाता ते। एवढ्या करता लहान मोठे अशी निवड करू नये, एक कमी योग्यतेचे व एक जास्त योग्यतेचे असली कल्पना सोडून द्यावी व जेवढ्या वस्तू आहेत त्या मीच एक आहे असे समजावे। तरी यावरी साधारण आई कप आणि कही खून तरी अर्जुना ते तू जाण विभूती माझी। अर्जुना, यापेक्षा ही सर्वसामान्य अशी आणखी एक खूण आहे ती एक, त्यावरून ती माझी विभूती आहे असे तू समज। श्लोक 41 यद यद विभूती मत्सत्वम श्रीमदुर्जितमेव तत्तदेवावगच्छत्वम मम तेजंश संभवम। जी जी वस्तू वैभवाने संपत्तीने आणि उदारतेने युक्त असेल ती ती माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाली आहे असे झालं। जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया असती ठाया ते ते जाण धनंजय विभूती माझी। अर्जुना, ज्या ज्या प्राण्यांच्या ठिकाणी ऐश्वर्य आणि दया ही दोन्ही राहावयास आलेली असतील तो प्राणी माझी विभूती आहे असे समज। अथवा एकले एक बिंब गगनी तरी प्रभा फाके त्रिभुवनी तेवी एकाकीयाची सकळ जनी आज्ञा पाळीजे। अथवा सूर्यबिंब जसे आकाशात एकटे असते पण त्याचा प्रकाश त्रैलोक्यात पसरतो त्याप्रमाणे या एका पुरुषाची आज्ञा सर्व लोक मानतात। तया ते एकले धनी म्हण ते निर्धन या भाषा नेण काय काम धेनु सवे सर्व साहान चालत असे। त्या पुरुषांना तू कदाचित एकटे असे म्हणशील तर असे म्हणू नकोस, ते ऐश्वर्य शून्य आहेत अशी गोष्ट तू समजू नकोस, जरी त्यांच्या जवळ साधने प्रत्यक्ष दिसली नाहीत तरी त्यांच्या अंगभूत आहेतच। कामधेनू बरोबर सर्व सामग्री चालत असते की काय, तर नाही। ती येते जे जे धवा जो मागे ते ते एक सरेचे प्रसवो लागे तेवी विश्व विभव तया अंगे होऊन आहाती। तिच्या जवळ जो जे जेव्हा मागेल ते ती एकदम प्रसवू लागते त्याप्रमाणे विश्वातील ऐश्वर्ये त्याचे अंगभूत होऊन राहतात। तया ते ओळखावया हेची संज्ञा जे जगे नमस्कारी जे आज्ञा ऐसे आधी ते जाण प्राज्ञा अवतार माझे। त्यांना ओळखावयाची खूण हीच की त्यांची आज्ञा जगाला शिरसावंदी असते। बुद्धिमान अर्जुना, असे जे आहेत ते माझे अवतार आहेत असे समज। श्लोक 42 अथवा बहु नैते न किम ज्ञाते न तव अर्जुन विष्टभ्याहमिदं कृष्णं एकांशेन स्थितो जगत। हरिओम तत्सदिति श्रीमद भगवद गीता सूपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे विभूति योगो नाम दशमोध्यायः। अथवा हे अर्जुना, हे प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे ज्ञान काय करायचे, कारण असा तू मला कोठवर जाणशील तर थोडक्यात सांगतो, मी आपल्या एकाच अंशाने हे सर्व विश्व व्यापून राहिलेलो आहे। आता सामान्य विशेष हे जाणणे एथ महादोष, काजे मीची एक अशेष विश्व आहे म्हणून. आता हे संपूर्ण विश्व मीच आहे म्हणून या विश्वात एक साधारण व एक मुख्य अशी निवड करणे म्हणजे मोठे पाप आहे. तरी आता साधारण आणि सांगू ऐसा कैसे निपा कल्पा वा विभागू वाया आपुली येची मती वंगू भेदाचा लावा बा. तर आता एक साधारण आणि एक चांगला असा भेद कशाला कल्पावा, आपल्याच बुद्धीने माझ्या ठिकाणी भेदाचा कलंक व्यर्थ का लाभावा. ए रवी तरी तूप कासया घुसळावे अमृत का रांधुनी अर्धे करावे हागा वायूसी कायडावे उजवे अंग आहे. नाहीतर तूप कशाला घुसळायचे, अमृताला शिजवून काय म्हणून अर्धे करायचे. बाबा अर्जुना, वाऱ्याला उजवे व डावे असे वेगवेगळे अंग आहे का? पै सूर्य बिंबासी पोट पाठी पाहता नासेल आपुली दिठी तेवी माझा स्वरूपी गोठी सामान्य विशेषांची नाही. सूर्यबिंबाला पोटपाठ आहे का म्हणून पाहावयास गेले तर आपल्याच दृष्टीचा बिघाड होईल. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेषाची नुसती गोष्टही नाही असे असून ती मानली तर आपलीच बुद्धी बिघडेल. आणि सिनाना विभूती मजा पारा ते मविसील किती म्हणून किंबहुना सुभद्रापती असो हे जाणणे. आणि निरनिराळ्या विभूतीनी जो अमर्याद मी त्या मला किती मोजशील. यास्तव अर्जुना, फार बोलून काय करायचे आहे, हा विभूती जाणण्याचा प्रकार राहू दे. आता पै माझे नी एके अंशे हे जग व्यापिले असे या लागी भेदू सांडून सरीसे साम्ये भज. माझ्या एकाच अंशाने हे सर्व जग व्यापलेले आहे या करता आता भेद भावना टाकून ऐक्य दृष्टीने मला सर्व ठिकाणी सारखे भज. ऐसे विभुदवन वसंते तेने विरक्ताचे नि एकांते बोलिले जेथ श्रीमंते श्री कृष्ण देवे. ज्ञानी पुरुष रूपी वनाचा वसंत व वैराग्यशील पुरुषांचे एकनिष्ठतेचे ठिकाण असे जे श्रीमंत श्री कृष्ण देव ते याप्रमाणे बोलले. तेथ अर्जुन म्हणे स्वामी ये तुले हे राभस्य बोलिले ती तुम्ही जे भेदू एक आणि आम्ही सांडावाये की. तेव्हा अर्जुन म्हणाला महाराज, भेद हा एक वेगळा असून त्यास टाकणारे आम्ही एक वेगळे असे आपण अविचाराने बोलला. हा हो सूर्य म्हणे काय जगाते अंधारे दवडा का परवते केवी धसाळ म्हणो देवा तू ते तरी अधिक हा बोलू. सूर्य काही लोकांना असे म्हणतो का कि मला यावायचे आहे म्हणून तुम्ही अंधाराला बाजूला करा नाहीतर मला ठेच लागेल. सूर्यापुढे जसा अंधार तसा तुमच्या स्वरूपापुढे भेद नाही असे असून तुम्ही भेद टाक म्हणून अविचाराने सांगता पण तुम्हाला दांडगे कसे म्हणावे कारण तो अधिक प्रसंग होतो. तुझे नावची एके कोणे वेळे जयाची मुखासी का काना मिळे तयाची या हृदया ते सांडून पळे भेदूजी सास. कोणत्या एखाद्या वेळी तुझे नावच ज्याच्या मुखात येईल अथवा कानावर पडेल त्यांच्या अंतःकरणाला भेद खरोखर टाकून पडेल तो तू परब्रह्मची असके मज दैवे दिधलासी हस्तोदके तरी आता भेदू काय साके देखावा कवणे. असा जो तू पूर्ण परब्रह्म तो मला माझ्या दैवाने हातावर उदक सोडून दान दिल्याप्रमाणे प्राप्त झाला आहेस तर आता भेद हा कसला कोठे व कोणी पाहायचा आहे. जी चंद्रबिंबाच्या गाभारा रिगालिया वरी ही उबारा परी राणेपणे शारंगधरा बोला हे तुम्ही. अहो महाराज, चंद्रबिंबाच्या मध्यभागात प्रवेश केल्यावरही उकडते असे जर म्हटले तर ते शोभेल का. परंतु हे श्रीकृष्ण, आपण आपल्या मोठेपणात वरील असंबद्ध भाषण बोलत आहात. तेथ सावियाची परितोषो नी देवे अर्जुना ते आलिंगिले जीवे मग म्हणे तू वा नको पावे आमुची या बोला. त्या प्रसंगात देवाने सहज अतिशय संतुष्ट होऊन अर्जुनाला मनापासून आलिंगन दिले आणि मग म्हटले अर्जुना, आमच्या बोलण्याविषयी रागावू नकोस. आम्ही तुझ भेदाची या वाहाणी सांगितली जे विभूतींची कहाणी ते अभेदे काय अंतःकरणी मानिली की न मने. आम्ही भेदाच्या मार्गाने जी तुला विभूतींची कथा सांगितली ती अभेद भावाने तुझ्या मनाला पटली की नाही. हे ची पहावया लागी नावेक बोलिलो बाहेरी सवडिया भंगी तव विभूती तुझ चांगी आलिया बोधा. हेच पाहण्याकरता आम्ही क्षणभर बाह्य रीतीने बोलून पाहिले तर आम्हास असे आढळले आम्ही सांगितलेल्या विभूती तुला चांगल्या समजल्या. एथ अर्जुन म्हणे देवे हे आपुले आपण जाणावे परी देखत असे विश्व आघवे तुवा भरले. यावर अर्जुन देवाला म्हणाला मला तुम्ही सांगितलेल्या विभूती समजल्या की नाही हे तुमचे तुम्ही समजा. पण माझा अनुभव जर म्हणाल तर असा आहे की हे सर्व विश्व तुमच्या स्वरूपाने भरलेले आहे. पैराया तो पांडुस तू ऐसिये प्रतीतीसी जाहला वरई तू या संजयाची या बोला निवांतू धृतराष्ट्र आहे. संजय म्हणाला धृतराष्ट्रा त्या अर्जुनाने अशा प्रकारच्या अनुभवाला माळ घातली. त्या संजयाच्या बोलण्यावर धृतराष्ट्र स्वस्थ राहिलं. की संजयो दुखावले नि अंतकरणे म्हण तसे नवल नवे दैव दबडणे हा जीवे धाडसा आहे मी म्हणे तव आतूही आंधळ. संजय हा अंतकरणात वाईट वाटून मनात म्हणाला असले भाग्य आले असता ते दबडणे हे आश्चर्य नाही का. हा धृतराष्ट्र अंतकरणाने समजदार आहे असे मला वाटत होते पण त्यास मी अर्जुनाच्या बोधाची थोरवी सांगत असता हा अगदी स्तब्ध व उदासीन आहे. यावरून मला असे वाटते की हा धृतराष्ट्र जसा चर्मचक्षुनी आंधळा आहे तसा अंतकरणातही ज्ञानचक्षुनी आंधळाच आहे. परी असो हे तो अर्जुनू स्वहिताचा वाढवी तसे मानू कि याही वरी तया आणू दिवसा उपनल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पण हे संजयाचे बोलणे राहू दे. तो अर्जुन आपल्या हिताचे प्रमाण वाढवितच आहे. कशावरून तर हा विभूतींचा अनुभव त्याला मिळाल्यावर सुद्धा त्याला दुसरी एक अचाट इच्छा उत्पन्न झाली. म्हणे त्याची हृदय आतुली प्रतीती बाहेरी अवतरो का डोळ्यांप्रती ये आरतीच्या पाऊली मती उठती जाहली. अर्जुन आपल्यापाशी असे म्हणायला लागला सर्व विश्वात एक भगवंताचे स्वरूप व्याप्त आहे. माझ्या अंतःकरणातील अनुभव माझ्या बाह्य दृष्टीला दिसावा अशा इच्छेच्या प्रवृत्तीने माझ्या बुद्धीने उचल घेतली. मी या हीच दोही डोळा झोंबावे विश्वरूपा सकळा एवढी हावा तो दैवा आगळा म्हणून करी. मी याच दोन डोळ्यांनी बाह्य चर्मचक्षुनी सर्व विश्वरूप पहावे एवढी मोठी इच्छा तो दैवाने थोर म्हणून करीत होता. आजी तो कल्पतरूची शाखा म्हणून वांझोळे न लगती देखा जे जे येईल तयाची या मुखा ते साच करीत असे येरू. आज अर्जुन कल्पवृक्ष तरूची फांदी आहे म्हणून त्या फांदीला वांझ फुले येणार नाहीत असे समज. जे जे अर्जुन म्हणेल ते श्रीकृष्ण परमात्मा खरे करीत आहे. जो प्रल्हादाची या बोला विपाही सकट आपण जाहला तो सद्गुरु असे जोडला किरीटीसी. प्रल्हादाने माझा नारायण सर्व पदार्थात व्याप्त आहे असे हिरण्यकशिपू सांगितल्या कारणाने जो विषाही सकट सर्व पदार्थ आपण झाला असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला सद्गुरु लाभला होता. म्हणून विश्वरूप पुसावया लागे सार्थरिगत होईल कवणे भंगी ते सांगे न पुढिली प्रसंगी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीच. म्हणून मला विश्वरूप दाखवा असे श्रीकृष्णास विचारावयास अर्जुन कोणत्या पद्धतीने सरसावे ते मी पुढल्या प्रसंगी सांगेन असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. इति श्रीमद भावार्थ दीपिकायम विभूती योगो नाम दशमोध्याय. हरये नमः हरये नमः हरये नमः श्री कृष्णार्पणमस्तु.